வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர். யஜ் ஞாத்வா ந புனர்மோஹம் ஏவம் யாஸ்யசி பாண்டவ யேன பூதான்யசேஷேண த்ரக்ஷஸ்யாத் மன்யதோ மயி. चौतीसावा श्लोक झाल्यानंतर हा पस्तीसावा श्लोक, त्याचा उच्चार तरी निदान आपण आज केला. ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, त्या ज्ञानाशी जर एकरूपता साधायची असेल, ते ज्ञान जर जाणायचं असेल, तर ज्ञानी तत्वदर्शी अशा पुरुषाच्या सहवासात राहायला पाहिजे आणि त्याच्या सहवासात शरणागत भावाने राहायला पाहिजे, त्यांना प्रणिपात करायला पाहिजे, तिथल्या वातावरणाशी तन्मय व्हायला पाहिजे, तिथल्या वातावरणाचं जे सुख आहे ते सुख तरलतेने घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी आडेल त्या ठिकाणी विचारलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. कशाकरता हे सगळं करायचं? कारण ज्ञान झाल्याखेरीज, ज्ञानाशी तदाकार झाल्याखेरीज मानवी जीवनाची इति कर्तव्यता नाही. म्हणून सर्व प्रकारचे यज्ञ किंवा विकर्म याच्या आधी चौथा अध्यायात हा श्लोक ज्या ठिकाणी आहे त्याच्या आधी सांगितले गेले. आणि ही साधनारूपी कर्म प्रत्यक्षत करायची ती ज्ञानाकरता. या साधनारूपी कर्माचा हेतू ज्ञान हा आहे. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, त्याच्यात ज्ञान यज्ञ हा जास्त श्रेयस्कर आहे. द्रव्यमयात यज्ञात हे जे यज्ञ आहेत, द्रव्यमय आदी, हे यज्ञ देखील ज्ञानाकडेच घेऊन जातील, पण ज्ञान यज्ञ हा अधिक श्रेयस्कर आहे. श्रेय आणि प्रेय हे दोन खूप महत्वाचे शब्द आहेत. प्रेय म्हणजे प्रियकर, प्रिय वाटणार, आणि श्रेय म्हणजे कल्याणप्रद, ज्याच्यातून कल्याण होईल असं. जे प्रेयस आहे ते श्रेयस असेल असं नाही. इंद्रियांना जे प्रिय वाटतं ते श्रेयस्कर असेल असं नाही. श्रेय आणि प्रेय याचा अनादिकालापासून झगडा चाललेला आहे आणि भगवंतांचा सगळा भर हा श्रेयावर आहे. यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूही तन्मे. अर्जुन देखील भगवंतांना जे श्रेयस्कर आहे ते तू मला सांग असं म्हणतो आहे. आपल्याला प्रिय काहीही असू शकेल, इंद्रियांच्या ओढी आहेत त्यामुळे प्रिय काहीही असू शकेल, जे श्रेय आहे त्याने जीवनाचं अंतिम कल्याण होणार. आणि ज्ञान यज्ञ जो आहे तो ज्ञान यज्ञ हा अधिक श्रेयस्कर आहे, कारण तो थेट ज्ञानाकडे घेऊन जातो. बाकीचेही यज्ञही ज्ञानाकडे घेऊन जातील, पण ज्ञानाचाच उद्देश असणारा जो यज्ञ आहे तो ज्ञानाकडे घेऊन जाईल, याच्यात काही शंका नाही. जसं सर्व साधना या अंततः परमात्मा बोधातच घेऊन जातात, अगदी पूजा देखील. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निज धामा निघोनी गेले तरी ते निज रूपे असती, निज रूपते जगत ज्योती. पर्यायानी पूजा देखील आत्मबोधामध्ये घेऊन जाते, तीर्थयात्रा देखील पर्यायानी आत्मच्या ठिकाणी घेऊन जाते, पण पर्यायानी थेट नाही. जसं नाम हे थेट आत्मबोधाकडे घेऊन जाईल, नाम नामी आणि नामधारक एक अशा बोधाने घेतलेलं नाम अधिक श्रेयस्कर साधना. बाकी यज्ञ गायत्री पुरस्करण अग्निहोत्र चांगलंच आहे. अंतत ज्ञानाकडे घेऊन जाणं हेच या साधनांचं इति कर्तव्य असेल, पण खूपच पर्यायाने. आणि तत्वम पदार्थ चिंतन ही सर्वात उत्कृष्ट साधना. ते परमात्म तत्व आहे, ते परमात्म तत्वच तू आहेस असं जे सद्गुरू सांगतात त्याचं चिंतन करणं, कारण ही थेट साधन आहे, थेट ज्ञानाची साधन आहे. झेपेल तशी करावी, पण तरी देखील ज्ञानाच्या ज्या साधना आहेत तर त्या सरळ सरळ ज्ञान देणार, म्हणून अगदी नामस्मरण सांगताना देखील ज्ञानेश्वर महाराजांनी आपण हरिपाठ कितीतरी महिने इथं घेत होतो. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. हरी आणि आत्मा एक या भावनेने नामस्मरण करा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. नुसतंच नाचा उड्या मारा गा आणि हरी हरी म्हणा असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं नाहीये. याचा अर्थ असा की सोहम भावनेसहितच नामस्मरण करा आणि मग सोहम ध्यान हे सोहम ध्यान सोहम साधना हे थेट ज्ञान सांगणारी साधना ती तर त्याच्याकडे घेऊनच जाईल. श्रेयस्कर आहे याच्यात शंकाच नाही. स्वामीजींकडे गृहस्थ आले आणि ही घटना घडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी सांगितली तेव्हा मी दुकानामध्ये होतो. साधारणपणाने 1978 सालची ही घटना असेल. त्या गृहस्थांचं वय जवळपास 90 पुढे होतं. 90-92 वर्षांचे ते होते आणि अंबुताई गदऱ्यांकडे प्रवचनाकरता म्हणून ते आले. ते पुण्यात आले आणि कोणीतरी सांगितलं म्हणून प्रवचनाकरता आले. दासबोधाचं प्रवचन चाललेलं होतं आणि दासबोधाच्या त्या प्रवचनात स्वामीजींनी सोहम ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली. ते प्रवचन झालं दुसऱ्या दिवशी. सोमवारी प्रवचन असायचं स्वामीजींचं. दुकानाला सुट्टी असायची सोमवारी म्हणून सोमवारी प्रवचन असायचं. मंगळवारी ते गृहस्थ आजोबा दुकानात आले. स्वामीजींचं दर्शन वगैरे घेतलं आणि स्वामीजींना म्हणाले की तुम्ही काल प्रवचनामध्ये जे सांगितलं जी साधना सांगितली तीच साधना महाराजांनी मला समक्ष सांगितली. महाराज म्हटल्यानंतरही स्वामीजी म्हणाले की माझ्या एवढं लक्षात आलं नाही की यांचे कोण महाराज आहेत. म्हणून स्वामीजींनी त्यांना विचारलं की आपण म्हणता महाराजांनी सांगितली कोणत्या महाराजांनी सांगितली. तर ते म्हणाले गोंदोलेकर महाराजांनी सांगितली. तेव्हा स्वामीजी म्हणाले मी खुर्चीत सरसावून बसलो पुढे वाकून बसलो आणि त्यांना म्हणालो की सांगा काय झालं. तेव्हा ते म्हणाले की महाराजांनी देह ठेवला त्याच्या थोडा अलीकडचा काळ होता. माझी अशी कल्पना महाराजांनी कधी 12-13 साली देह ठेवला त्याच्या थोड्या अलीकडचा असा काळ होता आणि त्यावेळेला मी 10-12 वर्षांचा होतो. 12-13 वर्षांचा असा वयाचा मी होतो आणि कोणाबरोबर तरी घरच्या मंडळींबरोबर गोंदवल्याला महाराजांना भेटायला गेलेलो होतो. तेव्हा घरची मंडळी गेली ती म्हणून मीही दर्शनाकरता म्हणून गेलो. सकाळच्या वेळेला महाराज अत्यंत प्रसन्न आणि ओसरीमध्ये बसलेले होते. सकाळची उन्ह अंगावर आलेली होती महाराजांच्या आणि मी तिथून जात असताना महाराजांनी मला बोलवलं आणि म्हणाले की स्नान झाले का तुझं. तर मी महाराजांना सांगितलं की झालंय. मग म्हणाले एक श्रीफल घेऊन ये. ऐका महाराज म्हणाले की एक श्रीफल घेऊन ये. तसं मी श्रीफल घेऊन गेलो. महाराज आतल्या खोलीत घेऊन गेले. महाराजांचं जे राहतं घर तिथं दाखवतात रामाच्या मूर्ती आणि ज्या खोलीत महाराज बसत असत तिथं घेऊन गेले. समोर बसवलं आणि महाराजांनी सोहम ध्यानाची माहिती सांगितली. श्वास घेऊन दाखवले आणि हे श्वास घेतल्यानंतर ध्यानाला कसं बसायचं कसं इथं साक्षीत्वानी पाहत राहायचं हेही सांगितलं. एवढं सगळं सांगितल्यावर महाराज म्हणाले की मी तुला हा अनुग्रह देतोय तू करशील ना. तर मी करीन असं म्हणालो. नमस्कार केला आणि महाराजांना मी तेव्हा असं विचारलं असं ते आजोबा म्हणाले की तुम्ही सगळ्यांना श्रीराम जयराम जय जयराम सांगता तर मला अशा पद्धतीने श्वास घेऊन ध्यानाला बसायला कशा करता सांगितलं. तर ते म्हणाले की हे सर्वांना समजेल असं नाही तू चुणचुणीत दिसतोस म्हणून तुला हे सांगितलं तू हे करत जा. त्याच्यानंतर महाराजांनी देह ठेवला आणि महाराजांच्या शिकवणीप्रमाणे सर्वसाधारण सर्वमान्य शिकवणुकीप्रमाणे श्रीराम जयराम जय जयराम ते करत राहिले. काही थोडा काळ ते बसले पण वय लहान होतं 12-13 वर्षांचं. त्यांनी तशा प्रकारची साधना केली नाही आणि त्यांना त्या साधनेचं स्मरण स्वामीजींकडे आल्यानंतर झालं. स्वामीजींनी जेव्हा प्रवचनात वर्णन करून सांगितलं ते म्हणाले की मी मधून अधून अशा प्रकारे साधना करतो ध्यानालाही बसतो पण श्रीराम जयराम जय जयराम जास्त म्हणतो. पण अशा प्रकारे ध्यान इतकी वर्ष मधून अधून का विना मी करतोय तेव्हा तर केलेलंच होतं पण मला अपेक्षित असं फळ का मिळालं नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की नीट आठवून सांगा की महाराजांनी कसे श्वास घ्यायला सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितलं की श्वास घेताना आत लक्ष देऊन सो असं म्हणायचं सोडताना हम असं म्हणायचं. ते म्हणाले की अजून आठवा
की श्वास घेतल्यानंतर क्षण दोन क्षण चार क्षण थांबायला महाराजांनी सांगितलं होतं का, आणि मग श्वास सोडायचा. ते स्तब्ध बसले, डोळे मिटून घेतले त्यांनी, आठवलं आणि डोळे उघडून म्हणाले की हो, महाराज म्हणाले ते की श्वास घेतल्यानंतर क्षण दोन क्षण चार क्षण थांबायचं आणि मग श्वास सोडायचा. स्वामीजी म्हणाले हे चुकलं. ते शब्द सांडवनी बैसला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. सोहमचे श्वास घ्यायचेही आहेत, श्वासावर आरूढही व्हायचं आहे, आणि चिदाकाशामध्ये क्षण दोन क्षण त्या दरम्यान निस्तरंगता आणि परमात्म्याशी एकरूपता अनुभवायची देखील आहे. ही सूक्ष्म युक्ती तुम्ही चुकलात, ज्ञानयज्ञ आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले की तुम्ही जर हे केलं असतं आतापर्यंत, महाराजांनी सांगितलेलं होतं, तुम्ही महाराजांना विचारलेलं होतं, तर महाराज म्हणाले अरे हाच आत्माराम आहे, सगळ्यांना समजत नाही म्हणून मी श्रीराम जयराम जय जयराम सगळ्यांना सांगतो, तू हे कर. तुमचं जीवन महाराजांसारखं झालं असतं, गोंदवलेकर महाराज झाला असतात तुम्ही. महाराजांनी नैमिषारण्यामध्ये ध्यानाची साधना केली, ती काय केली, याचा अर्थ असा की महाराजांनी ही उपासना केलेली होती. सर्व यज्ञ जे आहेत त्या यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ हा श्रेयस्कर आहे. तुम्ही जे करता आहात ते ज्ञानयज्ञ आहे हे लक्षात घ्या. हा यज्ञ आहे. मला फार मागं जायचं नाही, पण या ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इथं केलेलं आहे. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्न जिव्हती ज्ञान दीपिते. आला ज्ञान शब्द बघा. सर्व इंद्रिय कर्म आणि प्राण कर्म देखील आत्मसंयम रूपी योगामध्ये त्याची आहुती देऊन जिव्हती ज्ञान दीपिते. ज्ञानदीप ज्यांच्या ठिकाणी निर्माण होतो. एकी यया परिपार्था. अनेक उपासना सांगितल्या, त्याच्यात एक उपासना सांगितली, सोहम उपासना सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि भगवंतांनी दोषू क्षाळीले सर्वथा आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. यज्ञाच्या रूपकांनी समजावून सांगितलंय. यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करतात, तो अग्नी एका खोलगट अशा लाकडी भांड्यामध्ये निर्माण करतात, त्याच्यात नारळाचा काथ्या वगैरे अशा गोष्टी घातलेल्या असतात, आणि त्या अरणीवर एक मंथा म्हणजे रवी सारखं असं लाकूड दाबून धरलेलं असतं. खरा जो वेदोक्त यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये काड्यापेटीने अग्नी निर्माण करणं आणि थोडं तुपानेही नीट जळत नसेल तर राखेल होता असं करत नाहीत. घुसळून त्या अरणीवर मंथ्यानी, मंथा असतो तो दाबून धरून घुसळून घर्षण निर्माण करून अग्नी निर्माण करतात. आणि की हृदयारणी मंथा विवेक उकैला. हृदय हीच अरणी, खोलगट भांड. हे हृदय म्हणजे मी आता सहज हात दाखवला इथं, पण योगाच्या अभ्यासातलं हृदय म्हणजे हे आहे मस्तकाकाश. त्या ठिकाणी, त्या हृदयाच्या ठिकाणी मंथा म्हणजे एक लाकूड जे दाबून घुसळण ज्यांनी केली जाते, ती विवेकरूपी मंथा सतत या हृदयरूपी अरणीवर दाबून धरून त्याचं मंथन केलं, मंथा केला, मंथन केलं, चांगला घुसळला, तो उपशमे निहटिला. उपशम म्हणजे सर्व अंतर इंद्रिय आणि बाह्य इंद्रिय शांत करून, विवेकाने ती शांत होतात. उपशमानी तो विवेक धरला, कारण बाहेर जायची फार शक्यता आहे ना. 50% ऑफ सेल जाईल बाहेर, पावसाळी सेल, इथपासून ते सगळं. पण विवेक केला आणि या ठिकाणी सर्व इंद्रिय मनासकट शांत केली आणि त्यांनी तो धरला मंथा, धैर्यवरी दाटिला. आणि तो नुसता असा मंथा ठेवून अग्नी निर्माण होत नाही, असा वरच्यावर घुसळून तो दाबून धरायला लागतो, चांगला दाब द्यायला लागतो आणि मग घुसळण करायला लागते. म्हणून अंतर्धैर्य देखील साधकारी दाखवायचं असतं. दाबून धरला विवेक करून, उपशमानी आणि धैर्यानी तो विवेकरूपी मंथा या हृदयरूपी अरणीच्या ठिकाणी दाबून धरला, गुरुवाक्य काढिला बळकटपणे, आणि त्याची घुसळण जी केली ती गुरुवाक्यानी केली. गुरुवाक्य कोणतं? तत्त्वमसी तत्त्वम सोहम सहा, हे गुरुवाक्य. अयम आत्मा ब्रह्म, हे गुरुवाक्य. सर्वम खलविदम ब्रह्म हे गुरुवाक्य महावाक्य, पण उपदेशाकरता असलेलं गुरुवाक्य म्हणजे तत्वमसी, तत्वम सोहम सहा. त्या गुरुवाक्यानी अत्यंत बळकटपणाने धैर्याने तो मंथा विवेकरूपी हृदयरूपी अरणीमध्ये घुसळला. ऐसे समरसे मंथन केले, असं अगदी समरसून, समरस म्हणजे ही अरणी दाबून धरलेला मंथा, हे अगदी समरसच झाले इतका दाटून दाबून धरला धैर्याने आणि उपशमाने. तेथे झडकरी काज आले, त्यावेळेला लगेच काम निर्माण झालं, त्वरित तुरंत लवकरात लवकर. जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे, ही प्रक्रिया जर कोणी पाहिली असेल, यज्ञात अग्नी कसं निर्माण करतात, तेव्हा घडतं असं की एक अतिशय तेजस्वी असं स्फुल्लिंग दिसायला सुरुवात होते. पाहिलं असेल तुम्ही कोणी, एक तेजस्वी स्फुल्लिंग दिसायला लागतं. उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे, ज्ञानरूपी अग्नीचं उज्जीवन त्या ठिकाणी अगदी अगदी दिसतो सगळ्यांना स्पष्ट, पण फारच बारीक, फारच सूक्ष्म असा स्फुल्लिंग ठिणगी निर्माण होते. आणि ती ठिणगी निर्माण झाल्याबरोबर काय होतं, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू, ही ठिणगी निर्माण होते आणि पाठोपाठ धूर यायला सुरुवात होते. ही ठिणगी येते आणि लगेच अग्नी होत नाही, ती ठिणगीही असते आणि धूरही असतो. तिथे धूर यायला सुरुवात होते, घुसळण तर चालूच असते गुरुवाक्यामुळे, पण भरपूर धूर येतो. त्या यज्ञविधीमध्ये जे पुरोहित आणि यज्ञ अग्नी निर्माण करणारे जे ब्राह्मण आहेत, त्यांचे तर डोळ्याच्या धुराने लाल होतात, सुचत नाही असं होतं, इतका धूर येतो, तो वाढत जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा जो धूर येतो तो धूर म्हणजेच रिद्धी आणि सिद्धी. या धुरामुळे पुरोहित अथवा अग्नी निर्माण करणारा बाजूला व्हावा, खरं म्हणजे नको, त्रास होतो आहे. तसं रिद्धी आणि सिद्धी प्राप्त झाल्या की त्याच्यातच रमून राहणं हाच जणू काही धूर, काही ना काहीतरी सिद्धी भरभराट अशी प्राप्त होते आणि त्याच्यातच रमाव असं वाटतं. रिद्धी अशी प्राप्त होते की लोक महत्व द्यायला लागतात, मानायला लागतात. ज्ञानाग्नीचं स्फुल्लिंग निर्माण झालेलं आहे, उगीच मानत नाहीत, हे गृहित आहे, पण लोकांचं जे मानणं आहे ते मानणं आपल्याला खरंच ज्ञान झालेलं आहे का, अशी अंतर्मुखता सुटून जाऊन ते खरं वाटायला लागतं. आणि मग लोक आदर सत्कार करायला लागतात, भेटवस्तू द्यायला लागतात, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याकडे यायला लागतात. ही रिद्धी भरभराट, ती या साधकांनी धुरासारखी घ्यावी, त्याच्याकडे लक्ष देऊ नये, स्वीकारू देखील नये. आणि सिद्धी, कधी कधी मनातलं ओळखलं की काय असं वाटावं, इतकं बरोबर ठरतं, तर आपल्याला सिद्धी प्राप्त झाली असं समजू नये. तर्क फार बळकट होतो, फार उत्तम रीतीने विचार करता येतो, म्हणून काय घडणार आहे ते कळतं, सिद्धी समजायला सुरुवात करतो. आणखी वेगवेगळ्या खरंच सिद्धी असतात, त्या सिद्धी देखील प्राप्त होण्याची शक्यता असते, होतात. आणि त्या सिद्धींमुळं लोकांमध्ये प्रिय व्हायला लागतो, आणि लोकांमध्ये जसा प्रिय होतो तसंच ओहोटी देखील लागते कालांतराने, रिद्धीला देखील लागते. अडकणाऱ्या साधकाला रिद्धीला ओहोटी लागते, अडकणाऱ्या साधकाच्या सिद्धीला ओहोटी लागते. ओहोटी लागते याचा अर्थ ज्ञानाचा मार्ग खुंटून जातो, बंद होतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा साधक त्याच्यात सापडत नाहीये, हा धूर तर बराच येतोय, पण या धुराकडे दुर्लक्ष करून तो तसंच बळकटपणाने घुसळण करतो आहे. पहिला रिद्धी सिद्धींचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू, तो धूर निवर्तून गेला. आणि खरंच असं आश्चर्य वाटतं की एवढा धूर त्याच्यातून निघत असतो आणि एका क्षणाला तो धूर बंद होतो. ती क्रिया ज्यांनी पाहिली असेल त्यांना आठवत असेल की धुराचा मागमूस राहत नाही, इतकं ते सगळं थांबून जातं. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू, आणि हे ज्ञानाग्नीचं उज्जीवन झालेलं असतं, त्या उज्जीवनातून जो सूक्ष्म स्फुल्लिंग असतो पण झाकळला जातो धुरामुळं, तो धूर नाहीसा होतो. बळकट घुसळण वारंवार रोज नित्य करत राहिल्यामुळं मग खऱ्या अर्थाने सूक्ष्म विस्फुल्लिंग पुन्हा एकदा प्रगट होतो. पहिल्यांदा प्रगट होतो पण रिद्धीसिद्धीमुळं नाहीसा होण्याची शक्यता असते. पण हा धूर नाहीसा झाला, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तशीच साधना करत राहिला, मग तया मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले, मग त्याला तो विस्फुल्लिंग असा चांगला चेतलेला असा स्फुल्लिंग, त्याच्यामध्ये मग मात्र पेटवण घालण्याची गरज असते। इथपर्यंत झाली कृती, घुसळण चालूच आहे पण पेटवण घालण्याची गरज आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मनाचं पेटवण घातलं, मन पेटवून संपून टाकायचं, अशा प्रकारे मनाचं पेटवण त्या ठिकाणी घालायचं। पण ते मन देखील कोणतं मन, जे यम नियमी हळुवारले आई ते होते। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान या ध्यानाचं वर्णन करतायत, पण यम नियम सांभाळलेले होते। यम नियम म्हणजे पाच यम आणि पाच नियम, व्रत, मानसिक व्रत आणि कायिक व्रत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे पाच यम आहेत। शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे पाच नियम आहेत। ही या जीवनाच्या चौकटीत जपतो आहे यमनियम याचा अर्थ। त्यामुळे मन अतिशय हळुवार होतं, परमात्मा प्राप्ती करता योग्य होतं। असं झालेल्या मनाचं पेटवण घातलं, ते पेटवलं। तसं जर मन नसेल झालं तर जसं ओलं लाकूड जळताना अजूनच धूर येतो, तशा प्रकारे ते मन नीट पेटत नाही। म्हणून यमनियमाचं महत्व आहे। काहीही सोडलेलं नाही ज्ञानेश्वर महाराजांनी। निरूपण करत असताना किती उत्तम रीतीने निरूपण आहे बघा। तया मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले, असा स्फुल्लिंग निर्माण झाला की मग त्याच्यात पेटवण घालणं आवश्यक आहे, म्हणजे मग अग्नी येईल। तर मनाचं पेटवण घालून मन जाळून टाकलं, मन नाही असं करून टाकलं। जे यमनियमी हळुवारले आई ते होते, तेने साधुकूपणे ज्वाळा समृद्धा। साधुक सोज्वळ, साजूक अशा ज्वाळा निर्माण झाल्या। जशा घृताच्या गायीच्या तुपाच्या पासून निर्माण झालेल्या ज्या ज्वाळा आहेत त्या अति सोज्वळ असतात, आणि थंडीत कोणीतरी टायर पेटवून तुम्ही ती जर ज्वाळ पाहिली असेल तर कशी असते तुम्हाला माहिती आहे। सोज्वळ ज्वाळ म्हणजे त्यांना काय म्हणायचे, साजूक, साजूक असं अशी ज्वाळा। कारण हळुवारलेलं जे मन होतं यमनियमामुळे त्याचं पेटवण घातलं, त्याने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग समृद्ध आणि साजूक सोज्वळ अशा ज्वाळा, समृद्ध ज्वाळा निर्माण होतात। झालं यज्ञ कुंड पेटलं, अशा ज्वाळा निर्माण झाल्यानंतर हा जो होता आहे म्हणजे यज्ञ करणारा आहे, त्यांनी मग वासनांतरांची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया। मग तो समिधा अर्पण करतो। त्या समिधा कोणत्या, तर यम आणि नियम यांनी हळुवार झालेल्या मनामध्ये देखील एक मनुष्य आहे, त्याच्या भावभावना आहेत, त्याच्या ठिकाणी वासना असणं शक्य आहे। तर एक एक वासनेच्या समिधा आता तो त्याच्यामध्ये टाकतो आहे, आणि या वासनांच्या ज्या समिधा आहेत त्या समिधा टाकतो आहे मनाबरोबर, त्या जाळतो आहे। त्या जाळताना कशा जाळतो आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की स्नेहेसी नाना विधा जाळिलिया। त्या वासनांबद्दल स्नेह असतो, स्नेह आपली फार गट्टी असते, आवडतात आपल्याला त्या वासना। वासनांमध्ये मनुष्य जो रमतो त्याच्यात त्याचा जो वेळ जातो, तो वेळ जर 80 वर्ष जगला असेल मनुष्य तर तुम्ही विश्वास ठेवा की जवळपास 10-12 वर्षांचा काळ तरी वासनांच्या स्नेहामध्ये गेलेला असतो, त्याच्यापेक्षाही जास्त असेल, कारण झोपेचा आपण काढून टाकला। 60 वर्ष जगला तर 20 वर्ष तर झोपलाच, त्या झोपेत जरी नसल्या तरी देखील उर्वरित काळामध्ये कर्म करताना वासना विसरला, कर्माचा एक 7-8 तासाचा काळ असेल म्हणून अजून 20 वर्ष काढून टाका, तर 20 वर्षाचा काळ 60 वर्षात वासनांचा स्नेहाबरोबरच आपण असतो। हे जे स्नेह आहे, हा स्नेह हा शब्द यज्ञातल्या घृताबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय, तुपाबरोबर वापरलाय। तो जो स्नेह आहे तो स्नेहा सकट वासना त्याच्या समिधा मग त्यांनी टाकायला सुरुवात केली। तेथ बघा आला शब्द सोहम मंत्रे दीक्षिती। इंद्रिय कर्मांचा आहुती तिय ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया। जे दीक्षित आहेत यज्ञ करून घेणारे आहेत ते त्या ठिकाणी सोहम मंत्रे दीक्षिती, जे एवढं तुम्ही केल्यानंतर मग ते सोहम मंत्रांनी तुम्हाला दीक्षा देतात आणि तुमच्याकडून इंद्रिय कर्मांच्या आहुती टाकवतात. ज्ञानरूपी अनळ प्रदीप्त झालेला त्याच्यामध्ये इंद्रिय कर्म जी आहेत त्या कर्मांच्याही आहुती तिथं ते टाकायला सांगतात. मन संपलं, वासना जाळल्या, इंद्रिय कर्म जाळली, आता उरलं काय? उरलं तेच की आपण परमात्मा आहोत हा भाव. या भावाची दीक्षा देऊन ते त्या प्रदीप्त अशा ज्ञानरूपी अनळामध्ये त्याचीही इंद्रिय कर्मांचीही आहुती दैववतात. पाठी त्याच्या पाठोपाठ प्राणक्रियेची स्त्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी, हे जे तूप घालतात की नाही यज्ञामध्ये, त्याची एक पळीच्या खोलगट आकाराची अशी एक लांब लाकूड असतं, त्याला स्त्रुवा असं म्हणतात. त्या स्त्रुवेतून ते तूप घालत असतात. ही स्त्रुवा कोणती तर प्राणक्रिया. ही स्त्रुवा एवढं सगळं जरी संपलं तरी प्राणाचं जाणं येणं चालू असतं, तो थांबत नाही ना. पण सर्वात शेवटी काय होतं, मनाचा लोप झाल्यानंतर प्राण देखील स्तब्ध होतात. राजयोग आहे, राजयोगामध्ये मन नाहीस होतं, पाठोपाठ प्राण लय पावतात. ती जी स्त्रुक आणि स्त्रुवा ज्याच्यातून ते घ्यायचं ते भांड तूप घालायचं आणि ती पळी, हे दोन्ही मोडून त्याच्यात टाकून देतात. यज्ञ जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा ती स्त्रुक आणि स्त्रुवा तेही जाळून टाकतात यज्ञात. द्रोणासारखं असणारं एक भांड लाकूड की ज्याच्यातून ते तूप घालत असतात आणि एक पळीसारखं असणारं लाकूड, ते दोन्ही त्याच्यात टाकून देतात सर्वात शेवटी. ते टाकणं म्हणजे प्राणक्रिया. पाठी प्राणक्रियेची स्त्रुवेनिशी, आणि ही जेव्हा स्त्रुवा टाकतात तेव्हा यज्ञ पूर्ण झाला, पूर्णाहुती पडली. सर्वात शेवटी पूर्णाहुती पडते प्राणांची, प्राण स्तब्ध होऊन जातात. नासा पुटवणी वारा जो वाहत असे अंगुळे बारा, तो गच्च धरूनी माघारा परतोनी ठाके, वर जाऊन थांबून राहतो. मनाचा लोप होतो आणि प्राणांचाही लोप होतो. याला आचार्यांनी केवल कुंभक असं म्हटलेलं आहे. गडबडीनी प्राण थांबवणं नव्हे तर प्राण आपोआप थांबवणं. या केवल कुंभकामध्ये कुंभक हा शब्द प्राण थांबण्याला आहे आणि केवल हा शब्द कैवल्याला अनुसरून आहे. कैवल्य निदर्शक असा कुंभक तिथं निर्माण होतो. म्हणजे कुंभक होतो पण त्या कुंभकाने कैवल्य प्राप्ती होते. तो ब्रह्मभावामध्ये स्थिर होतो, मन जातं आणि प्राणही थांबतात आणि केवल भाव शिल्लक राहतो. केवलत्वाने एवढं फक्त लक्षात येतं, म्हणजे परमात्मा आपण ही गोष्ट तिथं राहिलेली नसते, म्हणून ब्रह्मभाव. पाठी प्राणक्रियेची स्त्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ अवभृत समरसी सहजे जहाले. अवभृत म्हणजे यज्ञ पूर्ण झाल्यानंतर, यज्ञ पूर्ण झाल्याच्या पवित्र भावने पोटी केलं जाणारं स्नान, ते अवभृत स्नान. हे अवभृत घडतं पण कसं घडतं? समरस भाव हेच कोणी अवभृत स्नान. ध्याता ध्येयाशी किंवा ज्ञाता ज्ञेयाशी म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधून राहतो, हेच कोणी अवभृत स्नान. हे सहज होतं, सहज हे करायला लागत नाही. इथं करायला जाणं म्हणजे त्या गोष्टीपासून दूर राहणं असतं. पुढे बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग आत्मबोधींचे सुख. मग आत्मबोधाचं सुख त्याला प्राप्त होतं. या आत्मबोधाच्या सुखाला ते काय म्हणतात? जे संयमाग्नीचे हुत शेष. जो संयमाग्नी होता, ध्यान करणं हाच संयमाग्नी आहे, त्याचं हुत शेष. हुत शेष याचा अर्थ यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर यज्ञामध्ये जे अर्पण करायचं असतं ते सगळं अर्पण केलं जात नाही, तर थोडं शिल्लक ठेवतात. हुत म्हणजे जे खरं अर्पण करायचं होतं त्याचं राहिलेलं शेष, ते शेष म्हणजे संयमाग्नी, तो अजून तसाच आहे. एवढं झालं म्हणून तो स्वतः ढिला होईल असं नाही. संयम रूपी अग्नीचं हुत शेष आणि आत्मबोधीचं सुख हे दोन्ही त्या ठिकाणी एक होऊन जातं. तोची पुरोडाशू देख घेतलाजीही। यज्ञामध्ये सर्वात शेवटी यज्ञापासून जो प्रसाद घेतात त्याला पुरोडाश असं म्हणतात। हे आत्मबोधीचं सुख आणि जे संयमाग्नीचं देखील हुतशेष आहे असं आत्मबोधीचं सुख हाच प्रसाद आता त्याला मिळतो तो घेतो। एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी, या यज्ञ क्रिया तरी अनानी परी प्राप्यते एक। यज्ञक्रिया वेगवेगळ्या असतील पण प्राप्तव्य एकच आहे। पुढे आहेत अनेक श्लोक, बरेच विकर्म सांगितलेली आहेत। त्याच्यात या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं विवरण मी अशा करता घेतलं की तुम्हाला साधना करताना किती स्फूर्ती येईल ही गोंदलेकर महाराजांची गोष्ट ऐकून। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपण जे ध्यान करतो त्या ध्यानाचं कसं वर्णन केलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल। आणि हे जे ध्यान आहे या ध्यानाला जिव्हती ज्ञान दीपिते असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणून ते म्हणतात श्रेया द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ पर्यंत। ही जी थेट क्रिया आहे ही थेट क्रिया अधिक श्रेयस्कर। इतर यज्ञ देखील आहेतच, ते चांगलेच आहेत, पण हा अधिक श्रेयस्कर आहे असं ते म्हणतात। भगवंतच म्हणतात सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। सर्व अखिल कर्म, सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। ज्ञानानेच सगळी जी काही कर्म आपण करू तर त्याची परिसमाप्ती ज्ञान झाल्याखेरीज होत नाही। कारण ध्वनी प्रतिध्वनी न्यायानी किंवा साध पडसाद न्यायानी आपण जे कर्म करतो त्या कर्माचं एक फळ निर्माण होतं, बाह्य फळ, तसंच अंतरफळ निर्माण होतं। करणाऱ्यावर देखील संस्कार होतात, त्या संस्कारामुळे त्याची अंतर्व्यक्ती घडते आणि तो त्या संस्कारांनी पुढची कर्म करतो। बाह्य फळ देखील बरं वाईट मिळतं आणि अंतरफळ जे चित्त मन आधी तयार झालेलं असतं त्यामुळं त्याची अंतर्व्यक्ती घडते आणि अशा प्रकारे चांगली व्यक्ती अथवा वाईट व्यक्ती निर्माण होते। आणि याला अंत नाही या कर्माच्या एकूण प्रकाराला, कर्माच्या एकूण गतीला। पण ज्ञान झाल्यानंतर मात्र त्याचा अंत होतो। म्हणून हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा गारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी तरी तनू मनू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पान ये। अशी सगळी ही प्रक्रिया घडते। आणि मग आता सुरुवातीला उच्चारलेला श्लोक परत उच्चारतो, यस ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव। असा तू मोहात अडकलायस ना, असा मोह जे ज्ञान झाल्यानंतर पुन्हा तुला होणार नाही। थेट अर्जुनाशी बोलतायत, जे ज्ञान झाल्यानंतर न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव, असा हा हातपाय गाळून बसलायस आणि युद्ध करणार नाही असं म्हणतोयस, अशा प्रकारचा मोह परत तुला होणार नाही जे ज्ञान झालं की। मग येन भूतान्यशेषेण दक्षसी आत्मनी यथा मयी, ज्या ज्ञानामुळं भूतानी अशेषेण द्रक्षसी म्हणजे अशेष भूत मात्र, सर्व भूत मात्र, द्रक्षसी म्हणजे पाहशील, आत्मनी तुझ्यामध्ये पाहशील, सर्व भूत मात्र आपल्या ठिकाणी या ज्ञानामुळं तू पाहशील। हे पहिलं दर्शन आहे। सर्व भूत मात्र वेगवेगळी नसून सर्व भूत मात्र माझ्याच ठिकाणी आहेत, आत्म्याच्याच ठिकाणी आहेत असं या ज्ञानाने तुला कळेल। आणि दुसरं दर्शन भगवंत सांगतायत तेही खूप महत्वाचं आहे, यथा मयी तसं सर्व भूत मात्र आणि तू म्हणजे सर्व भूत मात्र तुझ्यामध्ये आहेत असं पाहणारा तू यांच्या सकट सर्व तू माझ्यामध्ये पाहशील असं भगवंत म्हणतायत। काय गंमत आहे बघा, प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे। अशेष भूत मात्र या ज्ञानामुळं तुला तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी आहेत असं आणि अशेष भूत मात्र जी तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी आहेत असं तू समजशील, असा बोधयुक्त तू आणि ही सर्व भूत मात्र तू माझ्यामध्ये देखील पाहायला शिकशील। मोठा श्लोक आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या दोनच लिहिल्यात बरं का। काही काही सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या श्लोकावर किती वेळ निरूपण करतील आणि कोणत्या श्लोकांवर अगदी थोडक्यात निरूपण करतील. काय निरूपण केले ज्ञानेश्वर महाराजांनी? जयाचे नि वाक्य उजीवडे या तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांच्या वाक्यामुळे पडलेल्या उजेडानी प्रकाशानी जाहले चित्त निधडे. धैर्य प्राप्त होईल, निधड होईल चित्त. ब्रह्माचे नि पाडे निष्कंकू होईल आणि ब्रह्मासारखी निष्कंकता चित्ताला प्राप्त होईल. ते वेळी त्यावेळेला आपण पेया सहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जई गुरु कृपा होईल पार्थागा. पुढच्या वेळेला हा श्लोक आपण बघू. अतिशय सुंदर श्लोक. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुज्यते मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति. हरि 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 ज्ञानोबा माउली.